योहान अध्याय 14।
तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा। माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हास सांगितले असते। मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी कि जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे। मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास ठाऊक आहे।
थोमा त्याला म्हणाला,
प्रभो आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही, मग आम्हास मार्ग कसा ठाऊक असणार।
येशूने त्याला म्हटले,
मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही। मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते। इथून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलंही आहे।
फिलिप त्याला म्हणाला,
प्रभु पिता आम्हाला दाखवा म्हणजे आम्हास पुरे आहे।
येशूने त्याला म्हटले,
फिलिप्पा मी इतका काळ तुम्हा जवळ असून तुम्हाला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे, तर पिता आम्हास दाखवा हे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता मजमध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, तर मजमध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो। मी पित्यामध्ये व पिता मजमध्ये असतो हे माझे खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना। मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो। तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे। तुम्ही माझ्या नामाने मजवर काही मागाल तर मी ते करीन। मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल। त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही। अगर त्याला ओळखीत नाही, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करीत। मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईन। आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, तरी तुम्ही मला पाहाल, कारण मी जिवंत आहे आणि तुम्हीही जिवंत राहाल। त्या दिवशी तुम्हास समजेल की मी आपल्या पित्यामध्ये, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे। ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच मजवर प्रीती करणारा आहे, आणि जो मजवर प्रीती करीतो त्याचवर माझा पिता प्रीती करील। मीही त्याचवर प्रीती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईन।
यहुदा म्हणजे इस्कोरियोत नव्हे त्याला म्हणाला,
प्रभो असे काय झाले की आपण स्वतः आम्हास व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाही?
येशूने त्याला उत्तर दिले,
कोणाचे मजवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळील आणि माझा पिता त्याचवर प्रेम करील आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू। मजवर कोणाचे प्रेम नसल्यास तो माझी वचने पाळीत नाही। जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे। मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्व शिकवेल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण देईल। मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही। तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये, मी जातो आणि तुम्हाकडे येईन। असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले, मजवर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता मजपेक्षा थोर आहे। ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हास सांगितले आहे। यापुढे मी तुम्हा बरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी मजमध्ये त्याचे काही नाही। परंतु मी पित्यावर प्रीती करीतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करीतो हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा आपण इथून जाऊ.